नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात. धाराशिव जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लक्ष्य सेनची जपानच्या खेळाडूसोबत लढत. तर दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत नेपाळ अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. त्या म्हणाल्या,
भारत सरकार ऐसे अनेक कदम उठा रही है जिससे देशवासियों का जीवन सुगम और सरल हो तथा वे अपनी प्रतिभा और क्षमता का उपयोग देश के विकास में कर सके. भारत सरकार के इन प्रयासों में सभी धर्मार्थ संस्थाओं, एनजीओज, प्राइवेट सेक्टर्स और नागरिकों को योगदान देना चाहिए. आपका योगदान भारत को 2047 तक एक विकसित राष्ट्र बनाने के हमारे लक्ष्यों को पूरा करने में सहयोग सिद्ध होगा.
व्यक्तिगत पातळीवर तसंच समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या तालिका अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये खासदार रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. हज यात्रेशी निगडीत सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्रशेखर कुमार यांनी केल्या आहेत. ते काल मुंबईत हज परिषदेत बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परतल्यानंतरच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या 800 एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत. महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबवण्यात येत आहे. नव्यानं लागू झालेल्या कामगार कायद्यांचा सर्वसामान्य कामगारांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले युवा उद्योजक नीरज बोरसे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
या नवीन कायद्याचा कामगारांच्या जीवनमानावर थेट सकारात्मक परिणाम होणार आहे. वेतन आणि विमा कवच यासारख्या सुविधा तर आहेत, पण महत्वाची बाब म्हणजे कंत्राटी कामगारांना वर्षभरानंतर लगेच ग्रॅज्युटीचा लाभ घेता येईल. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहे आणि धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना मेडिकल इन्शुरन्सही काढला जाणार आहे. याचा कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वात मोठा फायदा होणार आहे. या नव्या कायद्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं पूर्ण सरकार यांचं मी खूप मनापासून कामगारांतर्फे सर्वांतर्फे मी अभिनंदन करतो.
मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार तसंच नोबेल प्राप्त साहित्य लगोलग मराठीत अनुवादित होण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं गेलं पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस यांनी व्यक्त केलं. काल रत्नागिरी इथं एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलनात ते बोलत होते. सरकारनं मराठी शाळा सशक्त कराव्यात अशी अपेक्षाही गवस यांनी यावेळी व्यक्त केली. शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य ती मदत मिळावी या उद्देशानं ही हेल्पलाईन सुरू केली जाईल. तसंच 31 विभागातल्या सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. बस उशिरा सुटणं, रद्द होणं अशा कारणांमुळे मुलांचं शालेय नुकसान झाल्यास आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरलं जाईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल मॉस्किटोज, इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट, सूर्या बालकृष्णन यांचा दीपा दिदी आणि देवांकर बरगोहाईन यांचा सिकार आदी चित्रपट दाखवण्यात आले. नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच 50 महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित होत असून यामध्ये सिंपल दुगार यांच्या लोकमाता देवी अहिल्याबाई या चित्रपटाचा समावेश आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐक्यम परिषदेत विविध देशांच्या सांस्कृतिक राजदूतांनी काल बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला तसंच वेरुळ नेल्यांना भेट दिली. पैठणीसह हिमरू कारखान्यांना भेट देऊन त्यांनी या विणकामाची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वे मार्गाजवळ असलेल्या 30 पेक्षा अधिक गावांमधल्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येत आहे. अंकाई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे परभणीपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान या कामात अडथळा येणार नाही आणि नागरिकांचं नुकसानही होणार नाही असा मार्ग काढण्यात येईल असं माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. रेल्वे विस्तारीकरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. आपण आरोपाला प्रत्यारोपानं उत्तर देत नसून विकास कामाला महत्व देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं शक्य तेवढी सामंजस्याची भूमिका महायुतीच्या तीनही पक्षांनी घेतली. जिथं एकमत होऊ शकलं नाही तिथंच आम्ही स्वबळावर लढत असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात अणदूर नजीक चिवरीपाटी इथं काल सकाळच्या सुमारास क्रुझर गाडीचं टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव उळे इथले रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यनं चिनी तैपैच्या चाऊ टीएन चेनचा 17-21, 24-22, 21-16 असा पराभव केला. आज सकाळी होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यची लढत जपानच्या युशी तानाका याच्यासोबत होणार आहे. दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे. काल कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 9 खेळाडू राखून विजय मिळवला तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळनं पाकिस्तानचा 7 खेळाडू राखून पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका पुरुष क्रिकेट संघात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काल दुपारनंतर पुरेशा प्रकाशाअभावी खेळ थांबला तेव्हा पाहुण्या संघाच्या 82व्या षटकात 6 बाद 247 धावा झाल्या होत्या. नांदेड जिल्ह्यात हदगाव तहसील कार्यालयातल्या पुरवठा विभागातला निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कराळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल पकडलं. स्वस्त धान्य दुकानदाराला मिळालेल्या 4 महिन्याच्या धान्य पुरवठा कमिशनची 10% रक्कम म्हणजेच 5,700 रुपये डेटा एंट्री ऑपरेटरकडून स्वीकारण्यास सहमती दर्शवल्या प्रकरणी ही कारवाई झाली. अमरावती इथं नुकत्याच झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परिमंडलाच्या संघानं विविध क्रीडा प्रकारात 9 सुवर्ण तसंच 9 रौप्य पदकं पटकावली. पदक विजेत्या सर्वांचा गौरव करण्यात आला. लातूर शहर महापालिकेच्या पथकानं काल शहरातल्या गंजगोलाई परिसरातल्या एका गोदामावर छापा टाकून अंदाजे 300 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा साठा जप्त केला. संबंधित व्यक्तीला 5,000 रुपयांचा दंडही थोटवण्यात आला. तिरुपती श्री साईनगर शिर्डी तिरुपती या विशेष रेल्वे गाडीला येत्या 30 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या काळात मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी 11 अंश तर गोंदियात 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. अहिल्यानगर इथं 13.4, नाशिक इथं 13.8 अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर धाराशिव तसंच परभणी इथं 14 ते 14.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.